आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। भारत निवडणूक आयोग लवकरच बहुपयोगी मोबाईल ॲप लॉन्च करणार। देशभरातल्या 5,000 केंद्रांवर आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट चाचणी परीक्षेचं आयोजन। आणि आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं निधन, प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त। युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे। आर्क्टिक प्रदेशातल्या घडामोडी, जागतिक राजकारण, व्यापार आणि शाश्वततेत आशिया खंडाची वाढती भूमिका लक्षात घेऊन त्यावर साधक बाधक चर्चा करण्याकरता नवी दिल्लीत आयोजित आर्क्टिक सर्कल इंडिया फोरम 2025 ते आज बोलत होते। युरोपवर बदलाचा दबाव आहे आणि या बदलांमुळे बहुध्रुवीयतेचं वातावरण तयार होत आहे। केवळ जगाला शिकवणूक देऊन स्वतःच्या घरी मात्र त्या बाबी आचरणात न आणणारे बरेच असले तरी भारताला अशांची नाही तर एका चांगल्या भागीदाराची गरज आहे आणि युरोप हा त्याकरता एक चांगला पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं। आर्क्टिक प्रदेशाला स्वतःचं असं जागतिक महत्व असून या प्रदेशातला भारताचा सहभाग वाढत असल्याचं सांगून आर्क्टिकमध्ये घडणाऱ्या घडामोडी केवळ भारतासाठी महत्वाच्या नसून त्यांचे परिणाम संपूर्ण जगावर होणार असल्यानं सरकारनं काही वर्षांपूर्वी आर्क्टिक धोरण आणल्याचं जयशंकर यांनी सांगितलं। भारत निवडणूक आयोग लवकरच संबंधित भागधारकांसाठी विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ECINET हे मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे। आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध 40 मोबाईल आणि वेबसाईट ॲप्सचा समावेश या एकाच ॲपमध्ये असेल। या ॲपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात। वेव्ज परिषदेतला स्टार्टअप ॲक्सिलरेटर प्रोग्रॅम वेव्ज एक्स सुमारे 15 स्टार्टअपसाठी गुंतवणूक मिळवून देण्याची अपेक्षा असल्याचं IAMAIचे मुख्य विकास अधिकारी संदीप झिंगरान यांनी म्हटलं आहे। विविध स्टार्टअप्सनी वेव्जसाठी 1,000 अर्ज सादर केले होते, त्यापैकी सुमारे 30 स्टार्टअप्सनी वेव्जमधल्या गुंतवणूकदारांसमोर त्यांचे विचार मांडले आहेत। वेव्जच्या स्टार्टअप पॅव्हिलियनमध्ये सुमारे 110 स्टार्टअप्सनी त्यांचे विचार मांडले आहेत। त्यांना काही निधी मिळण्याची अपेक्षा आहे। स्टार्टअप गुंतवणूकदार राजेश जोशी यांनी वेव्ज परिषदेबद्दल आनंद व्यक्त केला आहे। यामुळे स्टार्टअप्सना एकाच ठिकाणी एकत्र येण्यास मदत झाली असल्याचं त्यांनी सांगितलंय। वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीची नीट ही चाचणी परीक्षा आज होत आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था NTAच्या वतीनं आज देशातल्या 5,000 केंद्रांवर आणि परदेशातल्या 13 केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी 22.5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून राज्यात 35 शहरांमध्ये 2,79,000 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। उत्तराखंडमधलं चमोली जिल्ह्यात आज बद्रीनाथ धामची कवाडं विधिवत उघडण्यात आली। यामुळे आता केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह 4 धामांची कवाडं भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत। 4 धाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे। या रेल्वेने बद्रीनाथ, जोशीमठ, ऋषिकेश, पुरी, कोणार्क, रामेश्वरम आणि द्वारका तसंच काशी विश्वनाथ, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे। ही रेल्वे या महिन्याच्या 27 तारखेला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटून 17 दिवसात 4 धाम आणि इतर धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIRNews_Mumbai या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं काल रात्री निधन झालं। ते 128 वर्षांचे होते। बाबा शिवानंद यांनी योगसाधनेद्वारे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना 2022 पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं। प्रकृती खालावल्यामुळे बाबा शिवानंद यांना 30 एप्रिल रोजी वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला. बाबा शिवानंदांचा जन्म आताच्या बांगलादेशमधल्या सिल्हेट जिल्ह्यात 1896 साली झाला होता. वयाच्या 6व्या वर्षी आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना ओंकारानंद यांनी आपल्या छत्रछायेखाली घेतलं आणि पुढे अध्यात्म आणि योगसाधनेची दीक्षा दिली होती. बाबा शिवानंदांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. योग आणि साधनेला समर्पित असलेल्या त्यांच्या जीवनातून देशातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या एक्सवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बाबांनी योगसाधनेप्रती दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं त्यांनी आपल्या एक्सवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या बिहारमध्ये होत असलेल्या आयोजनामुळे राज्यातल्या क्रीडा सुविधांचा विकास होईल आणि गुणवंत खेळाडूंना मोठी संधी मिळेल असं भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे उपमहासंचालक मयंक श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळणारे भारताचे खेळाडू देखील खेलो इंडिया स्पर्धांमधूनच पुढे आले होते असं त्यांनी सांगितलं. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज सकाळी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमातील विशेष भाग सायकलिंग विथ टीचर्स मध्ये सहभागी झाले होते. लठ्ठपणा कमी करून शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यामधील शिक्षक प्रशिक्षक आणि शैक्षणिक समुपदेशकांच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना कोलकाता इथं दुपारी 3:30 सुरू होणार असून पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातला सामना धर्मशाला इथे 7:30 सुरू होणार आहे. चेन्नईत चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 2 धावांनी पराभव केला. या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. भारत आणि अंगोलामधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं अंगोलाचे अध्यक्ष जुआओ मॅन्युएल गोन्साल्वेस लॉरेन्झो यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत भारत अंगोला बिझनेस फोरममध्ये बोलत होते. भारत हा जेनेरिक औषधांमध्ये तज्ज्ञ असलेला एक प्रमुख भागीदार असल्याचं ते म्हणाले. जम्मू काश्मीरमधल्या नियंत्रण रेषेवर काल रात्री पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजौरी मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि अखनूर भागात पाकिस्तानी लष्करानं विनाकारण गोळीबार केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलंय. जर्मनीच्या बवेरियातल्या भारतीय समुदायानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल म्युनिकमध्ये शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. सुमारे 700 लोकांनी या मोर्चात भाग घेतला. जर्मन संसद सदस्य हान्स थेईस आणि म्युनिक सिटी काउन्सिलर डेलिझा बालिदेमाज यांनीही मोर्चात भाग घेतला. बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला काल समजली असून हॅकर्सनी काल दुपारी या पेजचं पूर्ण नियंत्रण मिळवलं. हे पेज पूर्ववत करण्यात येत असून घटनेच्या चौकशीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात येत आहेत. रोमानियामध्ये आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11:30 मतदानाला सुरुवात होईल. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत फसवणूक आणि घोटाळा झाल्याचा निर्णय देत रोमानियाच्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक अवैध ठरवली होती. आजच्या निवडणुकीत AUR पक्षाचे जॉर्ज सिमियन बुखारेस्टचे महापौर निकुसर डॅन क्रिन अँटोनेस्कू आणि अपक्ष एलेना लास्कोनी यांच्यासह 7 इतर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युरोपशी भागीदारी करण्यात भारताला रस असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. भारत निवडणूक आयोग लवकरच बहुपयोगी मोबाईल ॲप लाँच करणार. देशभरातल्या 5,000 केंद्रांवर आज वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठीच्या नीट चाचणी परीक्षेचं आयोजन. आणि आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं निधन. प्रधानमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.